आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी प्रादेशिक बातम्या देत आहे. राज्याच्या 9 जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पडलेल्या विषाणूजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग आणि मदत आणि पुनर्वसन विभागानं तातडीनं सोयाबीन पिकाचे पंचनामे सुरू करावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले. पाऊस आणि तापमानाच्या बदलत्या स्वरूपामुळे यंदा चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम, नांदेड या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. यंदाच्या दिवाळीत शिधापत्रिकाधारकांसाठी असलेल्या आनंदाचा शिधा उपक्रमात मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत झाला. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या कृषी पंप वीज जोडण्या वेगानं पूर्ण करण्याचा आणि उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळानं घेतला. दरवर्षी 27 विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक विद्यार्थी परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जाणार असून नागपूरमध्ये 5 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयं स्थापन करून या ठिकाणी 45 पदांनाही आज मंजुरी देण्यात आली. इमारतींच्या पुनर्विकासाला विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळ बैठकीत आज मंजुरी मिळाली. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात 1 जूनपासून आतापर्यंत सुमारे 1011 मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या एकूण 91.60% पाऊस झाला. ऑगस्टमध्ये सरासरीच्या 38% पाऊस झाला असून सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 128.8% पाऊस झाला तर ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत सरासरी 71.1 मिलीमीटर पाऊस झाला. नांदेडमधल्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचा आकडा आता 31 पोहोचलाय. रुग्णालयातले अत्यवस्थ रुग्ण तज्ज्ञांच्या देखरेखीखाली असून सर्व वैद्यकीय सेवा पुरवण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत असल्याचं रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय. जिल्हा आणि राज्याच्या इतर भागातून आलेल्या अत्यवस्थ रुग्णांची संख्या एकदम वाढल्यामुळे हे मृत्यू झाल्याचं रुग्णालय प्रशासनानं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर आज आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करणार आहेत. ही घटना दुर्दैवी असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर ही घटना शासकीय आरोग्य व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. नांदेड आणि संभाजीनगर रुग्णालयातले मृत्यू ही सरकारी हत्या असून कलम 302 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या घाटी रुग्णालयामध्ये कालपासून 2 नवजात बालकांसह 10 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यात 14 दिवसानंतर कांद्याचा लिलाव सुरू झालाय. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सकाळी कांद्याला सरासरी 2000 रुपयांचा भाव मिळाला. अन्य बाजार समित्यांमध्ये देखील बाजार सुरळीतपणे सुरू आहे. केंद्र शासनानं कांद्यावरचं निर्यात शुल्क रद्द करावं यासह विविध मागण्यांसाठी 20 सप्टेंबरपासून कांदा व्यापारी संपावर होते. गोंदिया जिल्ह्यातला नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प 1 ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी पुन्हा उघडण्यात आलाय. पावसाळा सुरू झाल्यावर 30 जून रोजी इथली जंगल सफारी बंद करण्यात आली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमध्ये विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं. आदिवासी बस्तर विभागाचं विभागीय मुख्यालय असलेल्या जगदलपूर इथं त्यांनी 26,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. हांगझू इथल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 10व्या दिवशी भारतानं आणखी एक कांस्य पदक जिंकून आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. भारतानं आतापर्यंत 13 सुवर्ण, 24 रौप्य आणि 24 कांस्य अशा एकूण 61 पदकांची कमाई केली असून सध्या पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे. आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या दिमाखदार कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.